डायरेक्टर्स डायरी 16 ऑगस्टसाठी. दिवस उगवल्यापासून आपल्या घरी रोज येणाऱ्या काही विशिष्ट व्यक्तींची आपण अगदी सारखी वाट बघत असतो. उठल्याबरोबर बहुतेकांना चहा हवा असतो आणि तोही ताज्या दुधाचा. घेण्यामध्ये वेगळं समाधान असल्यामुळे दूधवाल्याची वाट पाहावी लागते. चहाबरोबर पेपर हवा म्हणून पेपरवाल्याची वाट पाहावी लागते. घरातली स्त्री धुणी भांडी करणाऱ्या बाईची वाट पाहते. अशा अनेक विशिष्ट व्यक्तींची वाट पाहण्यात दिवस हळूहळू आपला पुढे सरकत असतो. एक महत्त्वाची व्यक्ती आपण विसरलो. तुम्ही काही अंदाज करू शकता का? तुम्हाला कदाचित अंदाज येणार नाही, कारण ही व्यक्ती हल्ली आपल्या घरी येणं जरा दुर्मिळ होत चाललेलं आहे. पण बरोबर आहे, तुमचा अंदाज बरोबर आहे. पोस्टमन. या पोस्टमनची सुद्धा प्रत्येक घराघरातून आतुरतेनं वाट बघितली जाते. त्यानं एखादं पोस्टकार्ड दाराच्या फटीतून टाकलं की बरं वाटतं. अर्थात आता दाराच्या फटीतून पोस्टकार्ड टाकण्याचे दिवस गेले, कारण हल्ली ज्या बहुमजली इमारती असतात त्या इमारतींच्या तळघरामध्येच लेटर बॉक्सेस तयार असतात, त्याच्यामुळे पोस्टमन आपल्या दृष्टीला देखील पडत नाही. परंतु अशी हजारो लाखो पोस्टकार्ड भारताच्या कानाकोपऱ्यात प्रतिदिनी घरोघर जाऊन पोचतात. साधं दोन ओळीचं कार्ड का टाकलं नाहीस हे वाक्य प्रत्येकजण नेहमी बोलतो किंवा त्याला ऐकायला लागतं. अर्थात आता अशी वाक्य ऐकणं आणि बोलणं हे सुद्धा दुर्मिळ झालेलं आहे. पण मित्रांनो, तुम्हाला एक माहिती आहे, अहो पोस्टकार्डाची किंमत देखील दिवसेंदिवस बदलत असते बरं का. पण ते पोस्टकार्ड पेटीत पडल्यापासून इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत आपल्या टपाल खात्याला प्रत्येक कार्डामागे 45 पैसे खर्च येतो. एवढं हे महागात जाणारं पोस्टकार्ड आपल्या देशात अवतरलं तरी केव्हापासून? जरा इंटरेस्टिंग आहे बरं का याचा इतिहास, बघूया. तसं पाहायला गेलं तर पोस्ट सेवा भारतामध्ये 1766 क्लायूनं सुरू केली, पण ती फक्त कार्यालयीन कामकाजासाठी होती. वैयक्तिक संदेश, मग तो एखाद्या कागदावर लिहिलेला असो, इच्छित व्यक्तीला पोहोचण्याची काहीही व्यवस्था त्या काळामध्ये नव्हती. त्यावेळी अस्तित्वात असलेले संस्थानिक घोड्यावरून टपाल पाठवित आणि त्यांची चित्र असलेली खाजगी कार्ड त्यावेळेला अस्तित्वामध्ये होती. भारतात पहिलं पोस्टकार्ड 1879 अस्तित्वात आलं. त्यावेळी त्याची किंमत होती 1/2 आणा. आता तुम्हाला आणा म्हणजे काय हेही कळणार नाही. आणि त्या पोस्टकार्डचा रंग होता साधारण तपकिरी. या कार्डावर छाप होता राणीचं एका बाजूने दिसणारं चित्र आणि चित्रातली ही राणी डावीकडे बघत होती. या राणीच्या छापाखाली पांढऱ्या पार्श्वभूमीवर कार्डाची किंमत छापलेली होती 1/4 आणा. आणि आकारही वरच्या बाजूने किंचित अर्धवर्तुळाकार होता आणि वरची दोन्ही टोकं इंग्रजीतल्या व्ही या अक्षराच्या आकारामध्ये कापलेली होती. कार्डाच्या सभोवती आणि राणीच्या चित्राभोवती नक्षीकाम केलेलं होतं. चित्र असलेल्या बाजूवर मजकूर होता ईस्ट इंडिया पोस्ट कार्ड, द ॲड्रेस ओनली टू बी रिटन ऑन धिस साईड, असं वाक्य इंग्रजीमध्ये त्या कार्डवर छापलेली होती. 1879 1/2 आणा किमतीचं पण निळ्या रंगातलं आंतरराष्ट्रीय पोस्टकार्डसुद्धा अस्तित्वात आलं आणि त्याच्यावर मजकूर होता युनिव्हर्सल पोस्टल युनियन ब्रिटिश इंडिया पोस्टकार्ड, असं भलमोठं नाव त्याच्यावर छापलेलं होतं. किंचित जाड अशा कागदापासून ही पोस्टकार्ड बनवण्यात आलेली होती. 1880 1/2 आणा किमतीचंच आणखी एक वेगळ्या प्रकारचं पोस्टकार्ड अस्तित्वात आलं. पांढऱ्या शुभ्र अशा या कार्डवर उजव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये ऑन हर मॅजेस्टी सर्व्हिस असे शब्द होते. शिवाय टू बी यूज फॉर ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स ओनली असेही नमूद केलेलं होतं. आणखीही एक गमतीची सूचना त्या कार्डवर लिहिलेली होती बरं का, आणि ती अशी होती द ऑफिशियल सिग्नेचर अँड डेझिग्नेशन ऑफ द सेंडर टू बी रिटन ऑन द रिव्हर्स, म्हणजे पाठवणाऱ्या व्यक्तीची अधिकृत सही आणि हुद्दा पत्रावर लिहिणं आवश्यक होतं. काय मित्रांनो, गमतीचं आहे की नाही? आणि हे कार्ड भारतातच छापलेलं होतं. 1883 जोड पोस्टकार्ड जन्माला आलं. तुम्ही कदाचित कोणीही जोड पोस्टकार्ड बघितली सुद्धा नसतील. हे जोड कार्ड पहिल्या कार्डाला भोकाभोकाने जोडलेलं होतं, म्हणजे ते वेगळं करताना फारशी अडचण पडू नये म्हणून. पहिल्या कार्डवर मजकूर होता द ॲनेक्स्ड कार्ड म्हणजे जोडलेलं, द ॲनेक्स्ड कार्ड इज इंटेंडेड फॉर द ॲन्सर, आणि दुसऱ्या कार्डावर शब्द होता रिप्लाय. याचवेळी निळ्या रंगाचं 1.5 आणा किमतीचं आंतरराष्ट्रीय पोस्ट कार्डही प्रचारामध्ये आलं. 1902 पासून मात्र कार्डावरचे जे हे स्टॅम्प म्हणजेच छाप होते त्यांच्या रंगात सतत बदल होत राहिले. तपकिरी, हिरवा, निळा अशा विविध रंगांचा वापर करण्यात आला. 1931 साली 4 आणे किमतीचं निळं हवाई पोस्ट कार्ड एअरमेल कार्ड हे काढण्यात आलं. 1935 साली याच किमतीच्या हवाई पोस्ट कार्डावर शब्द होते इंडिया, शिवाय ऑन सर्व्हिस असेही शब्द पोस्ट कार्डावर छापायला सुरुवात झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 साली पहिलं जे पोस्ट कार्ड अस्तित्वात आलं त्याची किंमत 1/2 आणाच होती आणि त्यावर 6व्या जॉर्जचं चित्र छापलेलं होतं. 7 सप्टेंबर 1949 रोजी हिरव्या रंगातील त्रिमूर्तीचं चित्र असलेलं पोस्ट कार्ड प्रचारामध्ये आलं. 1950 साली चॉकलेटी रंगातलं स्थानिक पोस्ट कार्ड तयार करण्यात आलं. 1951 साली महात्मा गांधींची विविध चित्र असलेली पोस्ट कार्ड अस्तित्वात आली. 1957 पासून हिरव्या किंवा चॉकलेटी रंगात असलेल्या अशोक स्तंभ पोस्ट कार्डावर छापण्यात आला. कार्डाची किंमत मात्र सतत वाढतच राहिली. 1979 साली भारतात पोस्ट कार्ड अस्तित्वात आलेल्याला 100 वर्ष मित्रांनो पूर्ण झाली. त्या साली पोस्ट कार्डाची शताब्दी साजरी करण्यात आली. पोस्ट कार्ड की शताब्दी, सेंटेनरी ऑफ पोस्ट कार्ड असे शब्द त्यासाठी पोस्ट कार्डावर छापण्यात आले. सध्याचं पोस्ट कार्ड मित्रांनो तुम्ही बघतच असाल, कारण आता हल्ली एकमेकांना पत्र लिहिणं अजिबात थांबलेलं आहे. इंटरनेट आलेले, SMS आलेले आहेत, मोबाईल आलेले आहेत, त्यामुळे पत्र लिहिणं ही सवयच आता मला वाटतं प्रत्येकाची कमी झालेली आहे. यापूर्वी वाघाचं चित्र पोस्ट कार्डावर होतं, आता मोराचंही आहे. आताच्या या पोस्ट कार्डाचा आकार 5.5 बाय 3.5 इंच किंवा 14 बाय 9 सेंटीमीटर असा आहे आणि हा आकार आंतरराष्ट्रीय नियमानुसार ठरवण्यात आलेला आहे. हा मित्रांनो, तर असं हे दाराच्या फटीतून, माफ करा, आपल्या लेटर बॉक्समध्ये पडणारं आणि त्यानंतर आपल्या घरात येणारं पोस्ट कार्ड, किती मनोरंजक प्रवास करून ते लांबून आलंय ते बघितलं ना.